नमस्कार, मी डॉक्टर चंद्रशेखर तांबणे, कॅन्सर तज्ज्ञ, औरंगाबाद. रेडिओ मिरची तर्फे मी आज 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त सर्व महिलांना शुभेच्छा देतो. आणि या दिवसानिमित्त आपण महिलांचे आरोग्य या सदरात महिलांचे कॅन्सर या विषयाची थोडी माहिती आपण घेऊ. ज्या महिलांमध्ये पाळीची सुरुवात ही लवकर होते आणि उशिरापर्यंत मासिक पाळी सुरू राहते, अशा महिलांमध्ये सुद्धा स्तनाचा कॅन्सर हा जास्त प्रमाणामध्ये आढळून येतो. त्याचबरोबर काही अविवाहित महिला किंवा ज्या महिलांमध्ये धूम्रपान किंवा मद्यपान ह्याचं व्यसन आढळून येतं, अशा महिलांना स्तनाचा कॅन्सर हा जास्त प्रमाणामध्ये दिसून येतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेसिकली वाढतं शहरीकरण, आणि शहरीकरणामुळे मूल होऊ न देणं किंवा वयाच्या 35 ते 40 वर्षापर्यंत अपत्यप्राप्ती न होऊ देणं हे एक स्तनाचा कॅन्सर होण्यासाठी महत्त्वाचं कारण असू शकतं.